श्री दासबोध दशक सातवा चतुर्दश ब्रह्मांचा समास आठवा श्रवण निरूपण
श्री राम ऐका परमार्थाचे साधन जेणे होय समाधान ते तू जाण गा श्रवण निश्चयेसी श्रवणे आतुडे भक्ती श्रवणे उद्भवे विरक्ती श्रवणे तुटे आसक्ती विषयांची श्रवणे घडे चित्त शुद्धी श्रवणे होये दृढ बुद्धी श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची श्रवणे निश्चयो घडे श्रवणे ममता मोडे श्रवणे अंतरी जडे समाधान श्रवणे आशंका फिटे श्रवणे संशय तुटे श्रवण होता पालटे पूर्वगुण आपुला श्रवणे आवरे मन श्रवणे घडे समाधान श्रवणे तुटे बंधन देह बुद्धीचे श्रवणे मी पण जाये श्रवणे धोका न ये श्रवणे नाना पाये भस्म होती श्रवणे होये कार्य सिद्धि श्रवणे लागे समाधि श्रवणे घडे सर्वसिद्धि समाधानासी सत्संगावरी श्रवण तेणे कळे निरूपण श्रवणे होईजे आपण तदाकार श्रवणे प्रबोध वाढे श्रवणे प्रज्ञा चढे श्रवणे विषयांचे ओढे तुटून जाती श्रवणे विचार कळे श्रवणे ज्ञान हे प्रबळे श्रवणे वस्तु निवळे साधकासी श्रवणे सद्बुद्धि लागे श्रवणे विवेक जागे श्रवणे मन हे मागे भगवंतासी श्रवणे कुसंग तुटे श्रवणे काम वोहटे श्रवणे धोका आटे ये कसरा, श्रवणे मोहनासे, श्रवणे स्फूर्ति प्रकाशे, श्रवणे सद्वस्तु भासे निश्चयात्मक, श्रवणे होये उत्तम गति, श्रवणे आतुडे शांति, श्रवणे पाविजे निवृत्ति अचल पद, श्रवणायसे सार नाही, श्रवणे घडे सर्व काही, भवन दीचा प्रवाही तरणोपाव श्रवणे, श्रवण भजनाचा आरंभ, श्रवण सर्वी सर्वारंभ, श्रवणे होये स्वयंभ सर्वकाही, प्रवृत्ति अथवा निवृत्ति श्रवणे वीण न घड़े प्राप्ति, हे तो सकलास प्रचिति प्रत्यक्ष आहे, ऐकिल्या विण कळेना हे ठाऊके आहे जना, या कारणे मूळ प्रेत्ना श्रवण आधी, जे जन्मी ऐकिलेची नाही तेथे पडिजे संदेही, म्हणोनिया दुजे काही साम्यता न घडे, बहुत साधने पाहाता श्रवणास न घडे साम्यता, श्रवणे विण तत्वता कार्य न चले, न देखता दिन कर पड़े अवघा अंधकार, श्रवणे विण प्रकार तैसा होये, कैसी नवविधा भक्ति कैसी चतुर्विधा मुक्ति, कैसी आहे सहज स्थिति हे श्रवणे विण न कळे, षडकर्माचरण न कळे कैसे पुरश्चरण, न कळे कैसे उपासन विधियुक्त, नाना व्रते नाना दाने नाना तपे नाना साधने नाना योग तीर्थाटने, श्रवणे विण न कळती, नाना विद्या पिंड ज्ञान नाना तत्वांचे शोधन, नाना कळा ब्रह्मज्ञान श्रवणे विण न कळे, आठराभार वनस्पती ये काजळे प्रबळती, ये कारसे उत्पत्ति सकळ जीवांची, सकळ जीवा एक पृथ्वी, सकळ जीवा एक रवी, सकळ जीवा वर्तवी एक वायु, सकळ जीवा एक पैसा, जयास बोली जे आकाश, सकळ जीवांचा वास एका परब्रह्मी, तैसे सकळ जीवास मिळोन सार एकची साधन, तेहे जाण श्रवण प्राणी मात्रासी, नाना देश भाषा मते भूमंडळी असंख्याते, सर्वांस श्रवणा परते साधन चिनाही, श्रवणे घडे उपरती बद्धाचे मुमुक्ष होती, मुमुक्षाचे साधक अति नेमे से चालती, साधकाचे होती सिद्ध आंगी बाणता प्रबोध, हे तो आहे प्रसिद्ध सकळास ठाऊके, ठाईंचे खळ चांडाळ तेची होती पुण्यशील, ऐसा गुण तत्काळ श्रवणाचा, जो दुर्बुद्धि दुरात्मा तोची होये पुण्यात्मा, अगाध श्रवणाचा महिमा बोलिला नवचे, तीर्थाव्रतांची फळश्रुती पुढे होणार सांगती, पैसे नव्हे हातीचा हाती सप्रचित श्रवण, नाना रोग नाना व्याधी तत्काळ तोडीजे औषधी, तैसी आहे श्रवण सिद्धी अनुभवी जाणती, श्रवणाचा विचार कळे तरीच भाग्यश्री प्रगटे बळे, मुख्य परमात्माच आकळे स्वानुभवासी, या नाव जाणावे मनन अर्थालागी सावधान, निज ध्यासे समाधान होतसे, बोलिल्याचा अर्थ कळे तरीच समाधान निवळे, अकस्मात अंतरी वोळे निःसंदेहता, संदेह जन्माचे मूळ ते श्रवणे होये निर्मूळ पुढे सहजची प्रांजळ समाधान जेथे नाही श्रवण मनन तेथे कैचे समाधान मुक्तपणाचे बंधन जडले पायी मुमुक्ष साधक अथवा सिद्ध श्रवणे विणतो अबद्ध श्रवण मनने शुद्ध चित्तवृत्ति होये जेथे नाही नित्य श्रवण ते जाणावे विलक्षण तेथे साधके एक क्षण क्रमून ये सर्वथा जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विण होये तस्मात् श्रवण करावे साधन मनी धरावे नित्यनेमे तरावे संसार सागरी सेविलेच सेवावे अन्न घेतलेची घ्यावे जीवन तैसे श्रवण मनन केलेची करावे श्रवणाचा अनादर आळसे करी जो नर त्याचा होये अपहार स्वहित विषयी आळसाचे संरक्षण परमार्थाची बुडवण या कारणे श्रवण केलेची पाहिजे आता श्रवण कैसे करावे कोण्या पंथास पाहावे पुढिले समासी आघवे सांगिजेल
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास आठवा।